प्रकटीकरण अध्याय 13। मग मी एक श्वापत समुद्रातून वर येताना पाहिले, त्याला 10 शिंगे आणि 7 डोके होती। त्याच्या शिंगांवर 10 मुकुट होते आणि प्रत्येक डोक्यावर देवनिंदा व्यंजक नाव लिहिले होते। हा पशु चित्त्यासारखा दिसत होता, त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे होते, त्याला सिंहाच्या तोंडासारखे तोंड होते। त्या प्रचंड सापाने त्या प्राण्याला त्याची शक्ती, त्याचे सिंहासन आणि मोठा अधिकार दिला। त्या प्राण्याच्या डोक्यापैकी एक डोके जबर जखमी झालेले दिसत होते, पण ती जखम बरी झाली। जगातील सर्व लोक चकित झाले आणि ते सर्व त्या श्वापदाच्या मागे गेले। लोकांनी त्या प्रचंड सापाची उपासना केली, कारण त्याने त्याची शक्ती त्या श्वापदाला दिली होती। लोकांनी त्या प्राण्याची उपासना केली, त्यांनी विचारले,
या प्राण्या इतका सामर्थ्यशाली कोण आहे? त्याच्या विरुद्ध कोण लढाई करू शकेल?
त्या श्वापदाला मोठ्या अवास्तव गोष्टी बोलण्याची मुभा देण्यात आली व देवाविरुद्ध अनेक दुर्भाषण युक्त गोष्टी तो बोलला। त्या प्राण्याला 42 महिने त्याचे सामर्थ्य वापरण्यास सांगण्यात आले। त्या प्राण्याने देवाविरुद्ध वाईट गोष्टी बोलण्यासाठी तोंड उघडले। त्या प्राण्याने देवाच्या नावाविरुद्ध सुद्धा वाईट गोष्टी बोलण्यास कमी केले नाही व देव राहतो त्या ठिकाणाबद्दल सुद्धा वाईट गोष्टी तो बोलला व जे सर्व स्वर्गात राहतात त्यांच्याविषयी वाईट गोष्टी बोलल्या। देवाच्या पवित्र लोकांविरुद्ध युद्ध करण्यास व त्यांना पराभूत करण्यास त्या प्राण्याला शक्ती देण्यात आली। त्या प्राण्याला प्रत्येक वंश, जमात, भाषा आणि राष्ट्रांतील लोकांवर अधिकार देण्यात आला आहे आणि जगाच्या निर्मितीपासून ज्यांची नावे वदलेल्या कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिली नाहीत ते सर्व त्या पशुची भक्ती करतील। ज्याला कान आहे तो ऐको। जर एखादा मनुष्य दुसऱ्यास कैदी बनवतो तर तो मनुष्यही कैदी बनविण्यात येतो। जर एखादा मनुष्य तलवारीनं मरतो तर त्या मनुष्याला तलवारीनेच मारण्यात येते। याचा अर्थ असा की देवाच्या पवित्र लोकांनी धीर व विश्वास धरला पाहिजे। मग मी एक दुसरे श्वापत पृथ्वीतून वर येताना पाहिले, त्याला कोकऱ्यासारखी 2 शिंगे होती, पण ते प्रचंड सापासारखे बोलत होते। हा प्राणी पहिल्या प्राण्यासमोर उभा राहतो व पहिल्या प्राण्याकडे जी शक्ती होती तीच तो वापरतो। पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांनी पहिल्या प्राण्याची उपासना करावी यासाठी तो आपली शक्ती वापरतो। पहिला प्राणी असा होता की त्याला प्राणघातक अशी जखम होती जी बरी झाली होती। हे दुसरे श्वापद मोठी चिन्हे करते। लोक पाहत असताना तो स्वर्गातून पृथ्वीवर अग्नी सुद्धा येईल असे करतो आणि त्याला पहिल्या श्वापदासमोर चिन्हे करण्याचा अधिकार दिला होता। म्हणून ते म्हणजे जे श्वापद जखमी होऊनही वाचले त्याची मूर्ती बनवून त्याची भक्ती करावी अशी पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना आज्ञा करतो। दुसऱ्या प्राण्याला पहिल्या प्राण्याच्या मूर्तीला जीवन देण्यासाठी शक्ती देण्यात आली। मग ती मूर्ती बोलेल व जे लोक तिची भक्ती करीत नाहीत त्यांना ठार मारण्याची आज्ञा देईल। दुसऱ्या प्राण्याने सर्व लोकांना लहान मोठ्या, श्रीमंत आणि गरीब, स्वतंत्र व दास बळजबरी केली की त्यांनी त्यांच्या उजव्या हातावर किंवा कपाळावर चिन्ह करून घ्यावे, यासाठी की चिन्ह असल्याशिवाय कोणीही व्यक्तीने विकू नये किंवा विकत घेऊ नये। हे चिन्ह म्हणजे त्या प्राण्याचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे। ज्या माणसाला समजबुद्धी आहे त्याने त्या प्राण्याच्या संख्येचा अर्थ शोधावा। ही संख्या मनुष्यांची संख्या आहे, त्यांची संख्या आहे 666।